chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस बिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसेचं आंदोलन। ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे FRP प्रमाणे व्याजासह, तसंच तोडणी वाहतूक बिल आणि कामगारांचे पैसे पन्नगेश्वर साखर कारखान्यानं तात्काळ द्यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाळे, राजेंद्र मोटे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगताळे, रेखा अंबुरे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, श्रीराम सावंत, केज तालुकाध्यक्ष कल्याण केदार, भागवत कांदे, शेतकरी चेतन चव्हाण, जयराम कस्तुरे, धर्मराज जाधव, रतनहरी कांदे, परमेश्वर आंबेकर आदींसह मनसेचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी सहभागी होते। दरम्यान 20 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर मनसेनं आपलं आंदोलन मागं घेतलं। लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबलं। आंदोलनाला परवानगी न दिल्यामुळे पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि आंदोलकांना उपोषणाला बसू दिलं नाही। यावेळी मनसे आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे मुंडे यांच्या घरासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं हा वाद मिटला। मनसे कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये उपोषण चालू केलं होतं। पंकजा मुंडे आणि लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, साखर सहसंचालक वांगे यांच्या आश्वासनानंतर, तसंच पन्नगेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किसनराव भंडारे, संचालक सुरेश लहाने, वसंतराव दहिफळे, जयाप्पा हलगुडे आदींनी ठाण्यामध्ये जाऊन 15 ते 20 दिवसात शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन थांबवण्यात आलं। वेळेत कारखान्यानं पैसे न दिल्यास वरळी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचं मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी यावेळी सांगितलं।